ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितन्मेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितन्मेन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददान्ति स्वपदान्तिकं। वन्देहं श्रीगुरु श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवां च श्रीरूपं साग्रजातम् सहगण रघुनाथान्वितं तं स्वजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश। नमाओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वांछाकल्पतरुभिश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्रिसे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी ऋषभानुस्तुते देवी प्रणमामि हरि प्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। आजच्या श्रीमद भागवत वर्गामध्ये सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे। अतिशय सुंदर विषय भागवतामध्ये चर्चा चालू आहे, ते म्हणजे अंबरीश महाराजांचं चरित्र। तर आजच्या श्लोकाची पार्श्वभूमी या प्रकारे आहे की अंबरीश महाराजांनी एकादशी व्रत केलं होतं आणि व्रताच्या समाप्तीच्या वेळी त्यांनी व्रत समाप्त करण्यासाठी त्यांनी ब्राह्मणांना भोजन दिलं, त्यानंतर गायी दान केल्या। एवढं सगळं करून ते स्वतः व्रत समाप्त करण्यासाठी भोजन करण्यासाठी अनुमती घेतली ब्राह्मणांकडून, आणि त्याच वेळेस दुर्वासा मुनी त्यांच्या महालामध्ये आले। आणि दुर्वासा मुनी आल्यानंतर अंबरीश महाराजांना फार आनंद झाला, त्यांचं यथोचित स्वागत केलं, त्यांना बसण्यासाठी आसन दिलं, त्यांची योग्य सामग्रीद्वारे पूजा केली। एवढं सगळं करून त्यांना भोजनाची आमंत्रण दिलं आणि त्यांनी स्वीकारलं पण। पण त्यावेळी दुर्वासा मुनी यमुनेच्या जळामध्ये स्नान करायला गेले आणि तिथं गेल्यानंतर ते स्नान करून झाल्यानंतर ते निराकार ब्रह्माचं ध्यान करत बसले आणि त्यांना बराच वेळ उशीर झाला आणि इकडे एकादशी पारणाची वेळ संपत होती, त्यामुळे अंबरीश महाराजांच्या मनामध्ये दुविधा अवस्था निर्माण झाली की आता काय करायचं। आणि एवढे सगळे प्रयत्न करून देखील जे होणार होतं तेच झालं, कारण दुर्वासा मुनींचा स्वभाव हा सर्व ब्रह्मांडामध्ये सर्वांना परिचित आहे की दुर्वासा मुनी कशाप्रकारे व्यवहार करतात। आणि इतक्या सावधगिरीने ते त्यांच्याशी व्यवहार करत होते की कोणत्याही छोट्या मोठ्या चुकीमुळे दुर्वासा मुनी क्रोधित होऊ नयेत आणि काहीतरी विपरीत घडू नये। परंतु एवढी सगळी सावधगिरी पालन करून सुद्धा जे घडणार होतं ते घडलं। या ठिकाणी अंबरीश महाराज ब्राह्मणांच्या त्यांच्या मनामध्ये दुविधा अवस्था निर्माण झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेले विद्वान ब्राह्मणांचा आश्रय घेतला, त्यांचा परामर्शाने त्यांच्या मार्गदर्शनाने एकादशी व्रत त्यांनी समाप्त करण्याचा निर्णय घेतला। पण तो निर्णय पण प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये की एकादशी व्रत जेव्हा समाप्त होतं आणि तेव्हा जर आपण पाणी प्राशन केलं पाणी पिलं तर व्रत तुटल्यासारखं पण आहे आणि नाही पण, म्हणजे प्रत्यक्ष जोपर्यंत अन्न खात नाही तोपर्यंत पूर्ण उपास ब्रेक होत नाही असं प्रभुपाद सांगतात। तर पाणी पिल्यानंतर असं नाही की दुर्वासा मुनींच्या यायच्या अगोदर अंबरीश महाराजांनी भोजन केलं असं नाही, तर पारणावेळ संपत चालली होती त्यामुळे अंबरीश महाराजांनी असा निर्णय घेतला। तर ही या ठिकाणी दुविधा अवस्था अंबरीश महाराजांची या ठिकाणी तात्पर्यामध्ये दिसून येते. तर फार अतिशय सुंदर प्रसंग अंबरीश महाराजांचा हा चालू आहे. तर हे सर्व शुद्ध भक्तांचे चरित्र आहेत. या चरित्र ऐकल्यानंतर आपल्या साधक भक्तांना निश्चित प्रेरणा उत्साह भेटतो. तर या ठिकाणी अंबरीश महाराजांचं जे चरित्र आहे फार सुंदर आदर्श आहे एका भक्तासाठी, म्हणून सर्वांसाठीच आदर्श आहे. की एवढं सगळं होऊन सुद्धा दुर्वासा मुनींनी कारण नसताना त्यांना छोटा मोठा दंड दिला नाही तर ठार मारण्याचा दंड दिलेला आहे. पुढे क्रोधित होतील दुर्वासा मुनी आणि एक राक्षस निर्माण करतात आणि दुर्वासा मुनी इतके क्रोधित होतात की त्यांना समजत नाही की काय करायचे. तेव्हा अंबरीश महाराजांवर एक राक्षस निर्माण करून सोडतात आणि त्यावेळेस अंबरीश महाराज प्रतिक्रिया न यस्यह, कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न करता भगवान हरींचं ध्यान करतात, भगवान श्रीकृष्णांच्या नामाचा आश्रय घेतात. तर त्यांच्याकडे क्षमता नव्हती असं नाही, त्यांच्यामध्ये भरपूर क्षमता होती. ते एक क्षत्रिय सम्राट होते, त्यांच्याकडे सैन्य होतं, सर्व बदला घेण्यासाठी सर्व काही त्यांच्याकडे परिस्थिती होती, तरी सुद्धा अंबरीश महाराजांनी सहनशीलता या ठिकाणी प्रकट केली. तर श्रीमद भागवतमध्ये अशा अनेक भक्तांचं चरित्राची चर्चा केलेली आहे. तर हे चरित्र ऐकून साधकांची श्रद्धा मजबूत होत असते, भगवंतांवर अधिक अधिक श्रद्धा ही वाढत असते. तर हे झालं शुद्ध भक्ताचं चरित्र आहे. आणि जेव्हा असे चरित्र वर्णन केले जातात भागवतमध्ये तेव्हा प्रभुपादांचे तात्पर्य फार सुंदर आहेत. जेव्हा आपण तात्पर्य वाचतो तेव्हा अधिकांश आपल्याला तो विषय स्पष्ट होतो आणि आपल्यासाठी व्यावहारिक काय आहे असं प्रभुपादांनी तात्पर्य लिहिलेलं आहे. म्हणून भाषांतर भागवतम मधुर आहे, त्याहीपेक्षा प्रभुपादांचं तात्पर्य वाचल्यानंतर अजून त्या भागवतमध्ये मधुरता वाढते. तर ही प्रभुपादांची आपल्या सर्वांवर अतिशय कृपा आहे. म्हणून शुद्ध कथा कथेची चर्चा फक्त शुद्ध भक्तांमध्ये होत असते आणि ती जी कथा आहे कथेमधून जेव्हा आपल्या साधकांसाठी काही उपदेश काही शिकवणी प्राप्त करायच्या असतील तर प्रभुपादांसारख्या शुद्ध भक्तांचे जे तात्पर्य आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला शिकवणी प्राप्त होत असतात आणि जेव्हा शिकवणी आपण स्वीकारतो तेव्हा आपल्या भक्तीमध्ये खूप लवकर प्रगती होत असते. तर एक शुद्ध भक्त आहे, दुसरा आहे साधक. म्हणून शुद्ध भक्ताच्या जीवनामध्ये जेव्हा समस्या येतात, जेव्हा असे काही अडचणी निर्माण होतात तेव्हा शुद्ध भक्त विचलित होत नाहीत. हे सर्वात मोठी त्यांच्या जीवनामधली अचीवमेंट आहे. अजिबात विचलित होत नाही. आणि का विचलित होत नाही ते, कारण त्यांच्या जीवनामध्ये भगवंतांविषयीचा जो उद्देश आहे, अध्यात्माविषयीचा जो उद्देश आहे पूर्णपणे स्पष्ट आहे. आणि त्यांनी पूर्वीपासून सुरुवातीपासून ते जेव्हा जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये ज्या ज्या घटना घडतात, छोट्या असो मोठ्या असो, त्या सर्व घटनांमध्ये ते भगवंतांना पाहतात, नेहमी भगवंतांचा आश्रय घेतात. म्हणून ते शुद्ध भक्त विचलित होत नाही. त्याच उलट आपण साधक असताना आपण निदान काही प्रमाणात देखील काही प्रमाणात तरी निश्चित विचलित होत असतो. आणि हे विचलित होणं आपल्यासाठी अपयश नाही आहे, तर निश्चित आपण काही टक्क्यामध्ये आपण प्रयत्न करतोय हळूहळू वर उठण्याचा. आणि शुद्ध भक्त या भौतिक जगामध्ये ज्या काही घटना घडतात या भौतिक जगाप्रती त्यांचा जो पाहण्याचा दृष्टिकोन असतो हा इतका स्पष्ट असतो, जसं शास्त्र सांगतं तसा त्यांचा दृष्टिकोन असतो. शास्त्र काय सांगतं की भौतिक जग दुःखालयम आहे, तर ते दुःखालयमच पाहतात. त्याच्यामध्ये फक्त कृष्ण भावना कुठे चांगली आहे त्याचं गुणगान करतात. म्हणून प्रभुपाद पण बऱ्याच वेळा सांगतात की ह्या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत जोपर्यंत श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये लागत नाही तोपर्यंत. म्हणून या भौतिक जगाप्रती पाहण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे एका दावाग्नीप्रमाणे, कारण नसताना प्रचंड मोठी ज्वाळा आग निर्माण होते आणि याला कारण कोण आहे? कुणी नाही. प्रत्येकाचं दूषित मन हे कारण आहे. जेव्हा एकमेकांना जसा बांबू घासला जातो वनामध्ये आणि आग निर्माण होते, तसं प्रत्येकाचं विचलित मन एकमेकांना स्पर्श होतं आणि दावाग्नी निर्माण होतं आणि याचे मोठमोठे परिणाम मग दिसून येतात. तर शुद्ध भक्त हा त्याच्या जीवनामध्ये जी काही विपत्ती आलेली आहे त्या विपत्तीला तो शुद्ध भक्त आध्यात्मिक संपत्ती बनवतो. म्हणजे त्या प्रसंगाला आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह घेतो आणि भगवंतांचा आश्रय घेतो. हे आहे शुद्ध भक्ताचं चरित्र. म्हणून भागवतम हा ग्रंथ जो आहे हा साधारण ग्रंथ नाही, हा परोधर्माचं वर्णन करणारा ग्रंथ आहे. आणि जो व्यक्ती या भागवतानुसार जीवन यापन करेल तो या जगामध्ये जास्त दिवस राहणार नाही, तो निश्चित भगवंतांच्या धामाची प्राप्ती करतो. तर हे शुद्ध भक्तांचं चरित्र भागवतमध्ये वर्णन आहे. तर विपत्तीला संपत्ती बनवणे इतकी सोपी गोष्ट नाही, तर हे शुद्ध भक्तांना अतिशय सोपं आणि सहज होऊन जातं. का? कारण त्यांनी रोजच्या जीवनामध्ये ते भगवंतांचा नेहमी आश्रय घेतात. भगवंतांच्या नामाचा, भगवंतांच्या रूपाचा, भगवंतांच्या लीलांचा ते नेहमी आश्रय घेत असतात आणि भक्तांचा आश्रय घेत असतात. तर भागवतामध्ये आणखी एक सुंदर कथा येते, श्रीमद भागवतमच्या 6व्या स्कंदामध्ये ही कथा वर्णन येते. ही कथा आहे चित्रकेतू महाराजांची. चित्रकेतू महाराज नारद मुनी, अंगिरा मुनी यांच्या कृपेने त्यांना हळूहळू भौतिक संसारातून मुक्ती प्राप्त होते. त्यानंतर त्यांना सत्य समजते या जगातलं. त्यानंतर त्यांच्या कृपेने भगवान संकर्षणांची त्यांना कृपा प्राप्त होते आणि ते काही काळ सिद्ध लोकामध्ये सिद्ध लोकाचे निवासी बनतात आणि त्या ठिकाणी सर्व सिद्धींनी युक्त त्यांची सर्व प्रतिभा असते आणि अशा आनंदाच्या वातावरणामध्ये अनेक स्त्रिया अनेक त्या ठिकाणी ऐश्वर्याचा उपभोग घेत असताना ते विमानाने विहार करत असतात आणि एक दिवस विहार करत असताना ते अशा ठिकाणी जातात ज्या ठिकाणी भगवान शिवजी काही ऋषी मुनींच्या सभेमध्ये भगवंतांची कथेची चर्चा करत असतात आणि त्या सभेमध्ये भगवान शिवजी हे प्रमुख कथाकार असतात आणि कथा करत असताना त्यांच्या वामांगावर पार्वती माता देखील विराजमान असते आणि हे सर्व दृश्य पाहून त्यांच्या मनामध्ये एक हर्ष निर्माण होतो. काही आचार्य म्हणतात की त्यांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होते की शिवजींच्या प्रती त्यांना एवढी महानतेचा गर्व वाटतो की भगवंतांची कथा करताना शिवजी किती महान आहेत, त्यांनी स्वतःच्या पत्नीला मांडीवर घेऊन भगवंतांची कथा करतात, किती त्यांची महानता आहे. आणि ही त्यांची भावना होती. काही शब्द भागवतामध्ये असे वर्णन येतात की त्यांनी त्यांचं जे दृश्य पाहून काय म्हणजे अपमान केल्यासारखं असे शब्द दिसतात, परंतु शिवजींना याचा काही फरक पडत नाही कारण शिवजी हे अतिशय आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत आहेत. आणि त्यावेळेस पार्वती मातेला फार राग येतो आणि माता पार्वती चित्रकेतू महाराजांना शाप देते आणि म्हणते की तू हरींचा भक्त होण्यासाठी योग्य नाही, त्यामुळे तू तुझा पुढच्या जन्मामध्ये तू आसूर म्हणून जन्म घेशील. तेव्हा असा शाप भेटतो तेव्हा चित्रकेतू महाराज अतिशय नम्रपणे त्या विमानातून उतरतात, माता पार्वतीला नमस्कार करतात आणि नमस्कार केल्यानंतर क्षमा याचना करतात आणि मातेला म्हणतात की हे माते, तुम्ही मला तुम्ही जगत तारिणी जगत मोहिनी अशी मायादेवी देखील ओळखली जाते आणि तुम्ही माता असल्यामुळे माझ्या प्रति स्नेह दाखवलेला आहे, मी तुमच्या पुत्राप्रमाणे आहे, माझी निश्चित चूक झालेली आहे आणि तुम्ही मला सुधारण्यासाठी अशा प्रकारचा शाप दिलेला आहे, तर हे माझ्यासाठी वरदान असो असे त्यांच्याकडून प्रार्थना करतात आणि तिथून भगवंताचं स्मरण करत तो शाप स्वीकारतात आणि पुढच्या जन्मामध्ये आपण पाहतो त्यांना वृत्रासुर म्हणून जन्म प्राप्त होतो. त्या दरम्यान भागवतामध्ये फार सुंदर वर्णन येतं की चित्रकेतू महाराजांची जी भावना होती ही फार शिकण्यासारखी भावना आहे. चित्रकेतू महाराज विचार करतात की जर मला माता पार्वतीने शाप दिला नसता तर मी लक्षावधी वर्षापर्यंत या सिद्ध लोकामध्ये इंद्रिय भोगाचा उपभोग करत राहिलो असतो आणि त्यामुळे काय झालं असतं, हे जे ऐश्वर आहे हे इंद्रादिक पद भोग नव्हे तो भवरोग. तेव्हा त्यांना काही काळानंतर समजलं की हे जे ऐश्वर हे भोग नाहीये तर हे भवरोग आहे, हे भौतिक जगामध्ये बांधण्यासाठी हे भवरोग आहे. तर या प्रकारची त्यांनी भावना व्यक्त केली आणि म्हणतात की पुढे जर का मी काही काळ याच्यामध्ये राहिलो असतो तर मी काही लोकांचे नियंत्रक बनलो असतो आणि भोक्ता भाव अधिक माझा वाढला असता आणि नियंत्रक बनल्यामुळे मी दुसऱ्यांचं शोषण केलं असतं आणि स्वतःच सन्मान प्रतिष्ठेमध्ये माझा एकदम हवेमध्ये तरंगत राहिलो असतं, पण याच्यामुळे माझं आत्म्याचं कल्याण झालं नसतं. तर पुढे पाहतो पुढच्या जन्मामध्येच त्यांना भगवंतांची प्राप्ती होते. तर त्यांनी या शापाला अतिशय सकारात्मक घेतलं आणि त्यांचं भगवंतांनी रक्षण पण केलं, त्यांच्या भावनेचं त्यांच्या चेतनेचं रक्षण केलं आणि हे भगवंतांचं वास्तविक रक्षण आहे. दुसरं उदाहरण भागवतमध्ये येतं ज्यांच्या कृपेने श्रीमद भागवतम प्रकट झालं, ते म्हणजे राजा परीक्षित महाराज. परीक्षित महाराजांना जेव्हा वनामध्ये जातात आणि शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये सर्प अडकवतात ते, कारण त्यांचं त्या ठिकाणी स्वागत झालं नसतं आणि त्यावेळेस जो अपरिपक्व त्यांचा जो मुलगा होता श्रृंगी त्याला समजतं की माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये महाराज परीक्षितांनी साप टाकलेला आहे, तेव्हा त्याला क्रोध येतो आणि त्या क्रोधाच्या भावनेमध्ये राजा परीक्षित महाराजांना शाप देतो तो की येत्या 7 दिवसामध्ये राजा परीक्षित महाराजांचा तक्षक नावाचा सर्प येईल आणि परीक्षित महाराजांना दंश करेल आणि त्यांचा मृत्यू होईल असा शाप देतात. आणि मग राजा परीक्षित महाराजांना काही काळानंतर हे समजतं की मला शृंगीने शाप दिलेला आहे, तेव्हा राजा परीक्षित महाराज देखील अशाच प्रकारची भावना व्यक्त करतात की भगवंतांची योजना आहे ही की मी भोग ऐश्वर्यामध्ये अधिक लिप्त न होता भगवंतांनी मला लवकरात लवकर या मोह संसार मोहातून मला बाहेर काढलेलं आहे. तर भगवंतांप्रती ते कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात आणि अजिबात प्रतिकाराची भावना त्या ठिकाणी दाखवत नाहीत. तर हे शुद्ध भक्तांचं चरित्र आहे. एक प्रभुपादांचा सुंदर पास्टाईम आहे. काही ज्यावेळेस प्रभुपाद होते तेव्हा भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये काही युद्धाचं ताणतणावाचं वातावरण होतं आणि संपूर्ण भारतामध्ये ब्लॅकआउट जाहीर केलेला होता. बरेच लोक आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे योजना करत होते. तेव्हा एक रिपोर्टर प्रभुपादांकडे आले आणि म्हणाले, प्रभुपाद तुम्ही स्वामीजी सगळं भारतामध्ये ब्लॅकआउट आहे आणि तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी काय करत आहेत तुम्ही? प्रभुपाद म्हणाले की मी कीर्तन करतोय, हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करतोय. आणि प्रभू त्या रिपोर्टरला काही एवढं प्रॅक्टिकल वाटलं नाही, परंतु प्रभुपाद म्हणाले की संपूर्ण जगाने हरिनामाचा आश्रय घेतला पाहिजे. का? कारण नागरिकांचं याच्यामध्ये काही रोल नाही आहे. भारत सरकार आपापल्या पद्धतीने भारतीय जनतेचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करते, परंतु आपलं संरक्षण हे स्वामी श्रीकृष्ण करू शकतात याचा प्रत्येकाला विश्वास आला पाहिजे आणि म्हणून त्यांनी सर्वांनी हरिकीर्तनाचा आश्रय घेतला पाहिजे असं प्रभुपाद म्हणतात. आणि ते रिपोर्टर म्हणाले, समजा तुम्ही इथं बसलेले आहेत आणि इथं कुणी बॉम्ब टाकला तर काय करणार तुम्ही? तर प्रभुपाद म्हणाले, जरी इथं बॉम्ब आला, बॉम्ब टाकला गेला, तरी त्या बॉम्बच्या माध्यमाने श्रीकृष्ण येतील आणि माझा उद्धार करतील, माझं कल्याण करतील. श्रीकृष्ण माझं कधी वाईट करणार नाहीत. तर हा प्रभुपादांची ही श्रद्धा होती. तर शुद्ध भक्तांचा हे दृष्टिकोन असतात, म्हणजे परिस्थिती जरी असली तरी त्या परिस्थितीला ते अनुकूल आणि पॉझिटिव्ह घेतात. मुकुंदाची कथा पाहतो आपण चैतन्य चरितामृतमध्ये. महाप्रभू म्हणाले की तुम्हाला अनेक कोटी कोटी जन्म लागतील माझी कृपा प्राप्त करण्यासाठी. आणि तेव्हा त्यांना फार आनंद होतो आणि त्या आनंदामुळे ते कृतज्ञतेच्या भावनेमुळे महाप्रभू त्यांना लगेच कृपा करतात. आणि महाप्रकाश लीलेमध्ये आपण पाहतो हा प्रसंग, फार सुंदर वर्णन आहे. आणखी भीष्म पितामह जेव्हा कुरुक्षेत्राचं युद्ध झाल्यानंतर त्या भूमीवर बाणांच्या शय्येवर भीष्म पितामह पहुडले होते आणि त्यावेळेस त्यांची एक इच्छा होती की सर्व पाचही पांडवांना राजवेशामध्ये पाहण्याची त्यांची इच्छा होती. कारण हे लहानपणापासून अतिशय क्लेश आणि कष्ट सहन करत होते हे पाचही पांडव. आणि जेव्हा भीष्म पितामहांची इच्छा होती की यांना राज्य मिळावं आणि हे राजगादीवर बसावे तेव्हा मला खरा आनंद आणि सुख प्राप्त होईल, मग तेव्हा त्यांना बोलवलं जातं. सर्व पाचही पांडव भीष्म पितामहांसमोर राजवेशामध्ये येतात. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण देखील येतात भीष्म पितामहांवर कृपा करण्यासाठी. आणि जेव्हा त्यांच्या समोर येतात तेव्हा भीष्म पितामहांच्या नेत्रातून अश्रू वाहतात आणि ते म्हणतात की अहो कष्टम अहो न्यायम यद्दुयम धर्मनंदना नारहतम जीवितम क्लिष्टम विप्र धर्म अच्युत आश्रया. हे पांडवांनो, तुमची आई कुंती ही जेव्हा तिचं विवाह झाला, विवाह झाल्यापासून तिच्या जीवनामध्ये कष्ट झाले आणि ज्याप्रमाणे एक पक्षी जसं आपल्या पिलांना नेहमी संरक्षण देण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे या कुंतीने तुम्हाला लहानपणापासून मोठं होईपर्यंत सांभाळण्याचा प्रयत्न केला. आणि अशा अवस्थेमध्ये या कौरवांनी आणि पुत्रस्नेहामुळे मोहित झालेल्या धृतराष्ट्र यांनी तुम्हाला ठार मारण्याचा कित्येक वेळा प्रयत्न केला, परंतु तुम्ही जिवंत राहणे जवळजवळ कठीण होतं. मला पण आश्चर्य वाटतं की तुम्ही कसे जिवंत राहिले, परंतु मला असं वाटतं की तुम्ही तीन गोष्टींचा आश्रय घेतला आणि या तीन गोष्टींचा आश्रय घेतल्यामुळे तुम्ही आज जिवंत दिसत आहेत. तर त्यांचा जीवनामधला आश्रय काय होता? विप्र धर्म अच्युत आणि यांचा आश्रय घेतला त्यांनी. विप्र म्हणजे ब्राह्मणांचा आश्रय घेतला आणि धर्म म्हणजे धार्मिक तत्वांचा त्यांनी आश्रय घेतला. कधी ते धर्माला सोडून वागले नाहीत. आणि त्यानंतर अच्युत म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतला. म्हणून पाहतो आपण पांडवांचं जीवन, त्यांच्यावर जरी अधर्म झाला तरी ते नेहमी धर्माने वागत होते असं त्यांचं जीवन होतं. युधिष्ठिर महाराज आणि पांडव जेव्हा वनामध्ये होते तेव्हा ते नेहमी त्या ठिकाणी वनातल्या ऋषींचा आश्रय घ्यायचे, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे आणि जिवंत राहण्यासाठी प्रेरणा घ्यायचे. म्हणून धौम्य ऋषी त्यांना एकदा नल आणि दमयंतीची कथा सांगतात, फार सुंदर कथा आहे ती. तर त्या कथेद्वारे युधिष्ठिर महाराजांना ते सांत्वना देतात आणि अशा अनेक प्रसंग आणि कथा वर्णन करून ब्राह्मण त्यांना सांगतात आणि त्यांना सांगतात की तुमच्या जीवनामध्ये जे दुःख आहे याच्यापेक्षाही अधिक दुःख इतिहासामध्ये लोकांच्या जीवनामध्ये येऊन गेलं आणि त्या लोकांनी सुद्धा धीर धरून जीवन जगलेत आणि भविष्यामध्ये त्यांना निश्चित त्यांचा यश भेटलं, त्यांना निश्चित ते सक्सेस झाले. या प्रकारे ते ब्राह्मणांचा आश्रय घेऊन, धर्माचा आश्रय घेऊन आणि श्रीकृष्णांचं कृपा त्यांच्यावर होती, याद्वारे त्यांनी स्वतःला सुरक्षित ठेवलं. तर हे आहे शुद्ध भक्तांचा दृष्टिकोन. शुद्ध भक्त हे नेहमी प्रत्येक परिस्थितीला भक्तीच्या अनुकूल कसं बनवता येईल हे पाहत असतात. तर या अमरीश महाराजांच्या कथेमधून ही सर्वात मोठी शिकवण मला समजली. मी चिंतन केल्यानंतर मला हे वाटलं की बाबा अमरीश महाराजांनी इतकं सहन केलं म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी निश्चित भक्ती, शुद्ध भक्ती आहे. आणि आपण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्या जीवनामध्ये अशा परिस्थिती येतात तर आपण का सहन करू शकत नाही. आपल्या जीवनामध्ये अशा परिस्थिती देखील येतात, नाही येत असं नाही, कारण या शुद्ध भक्तांचा त्या परिस्थितीमध्ये त्या प्रसंगामध्ये पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तत्ते अनुकंपा सुषमिक्ष माणो, हे माझ्या कर्माचंच फळ आहे. आणि जो व्यक्ती या भावनेने त्या प्रसंगाला स्वीकारतो तेव्हा त्याच्यासाठी मुक्तीचे द्वारे उघडले जातात. कारण हे शुद्ध भक्तांचा जो दृष्टिकोन आहे अतिशय स्पष्ट असतो. म्हणून शुद्ध भक्त या भौतिक जगाला आहे त्या परिस्थितीमध्ये पाहतात. आणि जेव्हा शुद्ध भक्ताचे चरित्र आपण ऐकतो, हे भागवतमची कथा ऐकतो, तेव्हा निश्चित आपल्याला प्रेरणा, उत्साह भेटत असतो. आणि हे जेव्हा असे प्रसंग जेव्हा आपल्या संबंधित घडतात तेव्हा आपला जो पूर्वीचा स्वभाव आहे, जो भक्तीमध्ये यायच्या अगोदरचा जो स्वभाव आहे, तो जागृत होतो आणि त्याप्रकारे त्या परिस्थितीशी आपण व्यवहार करत असतो. म्हणून या ठिकाणी जे अमरीश महाराजांचे चरित्र आहे हे सहनशीलतेची अतिशय परिसीमा दाखवलेली आहे ना. त्यांच्यामध्ये सर्व क्षमता होती प्रतिकार करण्याची. राजा परीक्षित महाराजांमध्ये देखील क्षमता होती प्रतिकार करण्याची, परंतु त्यांनी भगवंतांची इच्छा म्हणून स्वीकारलं आणि त्या प्रसंगाला त्यांनी विपत्तीला संपत्ती बनवून घेतलं. तर आहे हा शुद्ध भक्ताचा स्तर. जेव्हा हे चरित्र वाचतो आपण तेव्हा आपल्याला प्रेरणा भेटते, उत्साह भेटतो, परंतु आपल्याला थोडंसं प्रॅक्टिकल वाटत नाही. शुद्ध भक्ताचं चरित्र इथं आणि आपण खाली असतो, कारण जेव्हा आपण भागवतमची कथा ऐकतो, भागवतमचे चरित्र ऐकतो, तेव्हा जसं ऐकतो काही काळानंतर आपण ते सर्व विसरून जातो, है ना. थोड़ा वेळ उत्साह राहतो, काही काळानंतर विसरून जातो, विसरल्यानंतर आपण पूर्णच विसरून जातो. जेव्हा परिस्थिती येते तेव्हा काहीच आठवत नाही आपल्याला. तर असं का होतं? कारण आपण जाणलं पाहिजे की आपण साधक आहोत, आपण प्रॅक्टिस करणारे भक्त आहोत. भले आपल्याला कित्येक वर्ष का होईना, परंतु आपण साधक अवस्थेमध्ये असल्यामुळे आपण या भौतिक जगामध्ये नेहमी तीन गुणांच्या प्रभावाखाली जीवन जगतोय. कधी रजोगुण, कधी सत्वगुण, तर कधी तमोगुण आपल्यावर हवी होत असतो. आणि या गुणांच्या प्रभावामुळे आपल्या हृदयामध्ये ज्ञान स्थिर राहत नाही. आणि हे ज्ञान स्थिर न राहिल्यामुळे आपल्याला योग्य वेळी योग्य गोष्टी आठवत नाहीत. तर या अशा अनेक कारणामुळे आपण नेहमी विचलित होत असतो. म्हणून हृदयामध्ये ज्ञान तेव्हा स्थिर होतं जेव्हा आपण गुणांच्या पलीकडे जातो. आणि ही शुद्ध भक्तांची चेतना इतकी शुद्ध असते की ते सदैव कृष्ण भावनेमध्ये असतात. सदैव आपण कधी कधी कृष्ण भावनेमध्ये असतो, तर ते सदैव कृष्ण भावनेमध्ये असतात. आणि आपल्याला कृष्ण भावनेमध्ये राहण्यासाठी पण इतकं प्रोत्साहन द्यावं लागतं, इतकं प्रेरित करावं लागतं, तेव्हा आपण कुठे काही काळ कृष्ण भावनेमध्ये राहतो. तर हे शुद्ध भक्तांचं चरित्र आहे. म्हणून सहनशीलता आणि स्वतःचं कर्माचं फळ समजणे इतकी सोपी गोष्ट नाही आहे. म्हणून कारण आपण जरी राहण्याचा प्रयत्न केला, सहनशील राहण्याचा, तरी आपल्यामध्ये रजोगुण असल्यामुळे आपण त्या गोष्टीला प्रतिकार करतो, त्या गोष्टींना आपण झुंज करण्याचा प्रयत्न करतो. तर प्रत्येकाची सहनशीलतेची काहीतरी लिमिट आहे. म्हणून केवळ सहन करणे आणि सहन करत करत कित्येक दिवस आपले त्या चेतनेमध्ये राहणे हे फार धोकादायक आणि प्रचंड वेदनादायक असतं. म्हणून एखाद्या व्यक्तीची समजा 10 किलो वजन उचलण्याची क्षमता आहे, तर त्याला जर 15 किलो वजन दिलं तर तो काही काळ सहन करू शकेल. 15 किलो वजन उचलून काही अंतर चालू शकेल. पण त्याच व्यक्तीला जर 50 किलो वजन दिलं तर तो सहन नाही करणार, है ना. तसं आपण साधना करत असताना प्रत्येकाची एक लिमिट आहे सहन करण्याची, आणि त्या टॉलरन्सला पण काहीतरी टॉलरन्स असतो, है ना. तर ते सहनशीलतेला, याचा अर्थ असा नाही की आपण अजिबातच सहन करू नये. जशी जशी आपली आध्यात्मिक प्रगती होत जाते तसतशी नम्रता, सहनशीलता या सर्व गोष्टी येत असतात. परंतु आपली क्षमता नसताना जर आपण अनेक विषय डोक्यामध्ये भरून ठेवले आणि सहन करण्याचा प्रयत्न केला तर कालांतराने याचा विस्फोट होऊ शकतो. आणि विस्फोट इतका भयानक असतो याची, याचा जो दुष्परिणाम आहे याचा दुष्परिणामाची काहीच सीमा नसते. कोणी व्यक्ती कोणत्याही प्रकारे प्रतिकार करू शकतो. म्हणून सहनशील राहणे आपलं निश्चित आदर्श उदाहरण आहे शास्त्रामधले. परंतु त्याच्या अगोदर आपल्या जीवनामध्ये भक्तिमत जीवनात जगत असताना अनेक प्रकारच्या विपत्ती येऊ शकतात. समाजामध्ये, नातेवाईकांमध्ये, भक्त समुदायामध्ये, मित्रांमध्ये, परिवारामध्ये अशा परिस्थिती निर्माण होतात की आपल्यावर कुणी अन्याय करते, आपल्यावर आपल्या कुणीतरी अब्यूज करते, किंवा आपल्याचं कोणतरी शोषण करते, है ना, कधी कोण अपमान करते आपला. तर या गोष्टींचं दुःख इतकं होतं की आपण नेहमी ते स्मरणात ठेवतो. आणि विसरू शकत नाही आपण. आणि याचा मग नेहमी प्रतिशोध घेण्याची भावना वारंवार येत असते, वारंवार प्रतिशोध घेण्याची भावना येत असते. तर याच्यातून काय महत्वपूर्ण गोष्ट आहे की आपली भक्तिमय जी भक्तिलता आहे हिला नेहमी कोणत्याही परिस्थितीत आपण सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपण सहनशीलतेची परिसीमा तोडली आणि स्वतःहून उद्वेगित होऊन जर प्रतिकार केला तर आपली भक्तिलता नष्ट होऊ शकते. तर ह्या भक्तिलतेचं संरक्षण करणं आपल्या साधकांसाठी फार आणि फार महत्त्वाचं आहे. आपण इतर कोणतीही प्रोजेक्ट कुठली गोष्ट नाही केली तरी काही हरकत नाही, कोणी आपल्यावर फिर्याद करणार नाही. पण आपली भक्तिलता जर सुरक्षित नसेल तर आपलं सर्व जीवन उद्ध्वस्त होऊन जातं. म्हणून भक्तिलताला सुरक्षित ठेवण्यासाठी दोन गोष्टी मी या ठिकाणी चर्चा करणार आहे एक पाच मिनिटांमध्ये. तर पहिली गोष्ट आहे जेव्हा समस्यांचं ओझ, एक समस्या, दोन समस्या, तीन समस्या अशा अनेक समस्यांचं जेव्हा ओझ अनेक काळासाठी आपण डोक्यामध्ये साठवून ठेवतो तेव्हा याचा निश्चितपणे एकतर आपण कोंडून ठेवतो त्या समस्या स्वतःमध्ये किंवा बाहेर फेकतो. तर या दोन्ही गोष्टी डेंजर आणि धोकादायक आहेत. म्हणून या ठिकाणी अंबरीश महाराजांनी जेव्हा त्यांच्या मनामध्ये दुविधा अवस्था निर्माण झाली तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या विद्वान ब्राह्मणांचा आश्रय घेतला आणि त्या दुविधा अवस्थेमधून ते बाहेर आले. तसं आपण नेहमी आपल्यासाठी भगवंतांचं अस्तित्व म्हणजे वैष्णव आहेत, हा जो वैष्णव समाज आहे तर त्या वैष्णवांचं नेहमी आपण आश्रय घेतला पाहिजे. तर आश्रय घेणे म्हणजे काय की आपल्या डोक्यामध्ये जे समस्यांचं ओझ झालेलं आहे आपण नेहमी स्वतःला एक सवय लावून घेतली पाहिजे, ती म्हणजे आपल्या समस्यांचं डोक्यावरचं जे ओझं आहे हे ओझं उतरवण्याची सवय लावून घेतली पाहिजे, नेहमी उतरवण्याची सवय लावून घेतली पाहिजे. जर हे समस्यांचं ओझं उतरवण्याची सवय लावली तर आपल्यासाठी जो मार्ग आहे, जो थांबलेला मार्ग आहे हा मोकळा होतो, आपली मानसिकता स्पष्ट होते आणि ॲक्च्युली घडलेलं काही नसतं परंतु एकमेकांच्या मतभेदामुळे इतक्या मानसिक इतकी परिस्थिती विचलित करणारी असते की त्या समस्येमध्येच मनुष्य गुरफटत जातो. आणि या समस्यांना घेऊन जेव्हा मनुष्य साधक भक्ती करतो, नामजप करतो, सेवा करतो, ही सेवा सुद्धा त्याला जड वाटायला लागते, नामजप सुद्धा जड वाटायला लागतो. आणि याचा अर्थ असा नाही की आपण बोलल्यानंतर, चर्चा केल्यानंतर समस्या सुटतील. जरी समस्या सुटल्या नाहीत, परिस्थिती जरी बदलली नाही पण मनस्थिती जी आहे ही बऱ्यापैकी बदललेली असते. आणि हेच परिस्थितीला जे डील करणारी आपली मनस्थिती आहे ही जर बदलली तर परिस्थिती पण हळूहळू बदलत असते. म्हणून मनस्थितीला स्थिर ठेवण्यासाठी आपण नेहमी आपल्या डोक्यावरचं ओझ, आपल्या सम जे स्वभावाची लोक आहेत, भक्त आहेत, ज्यांच्याशी आपलं जुळतं, सगळ्यांशी जुळतं पण त्यातल्या त्यात आपलं जास्ती सगळ्यांशी जिव्हाळ्याचा संबंध आहे अशा भक्ताजवळ आपण जाऊन आपल्या समस्या सांगितल्या पाहिजे. आणि आपल्यापेक्षा तो भक्त अधिक थोडा प्रगत असला पाहिजे, त्याला अनुभव असला पाहिजे, त्याच्यामध्ये निश्चित मॅच्युरिटी असली पाहिजे. म्हणून ओझ आणि मन त्याच ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ती सुरक्षित राहील, म्हणजे अशा भक्ताकडे आपलं मन हलकं करावं जो ती माहिती गुपित ठेवू शकतो. नाहीतर असे पण लोक आहेत आपल्याकडून ऐकून घेतात आणि आपलीच समाजामध्ये निंदा करतात आणि ती आणखी टेन्शन वाढतं. त्यामुळे अशा भक्ताकडे आपलं मन मोकळं करावं. म्हणून प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला सर्व भक्तांसाठी काउन्सिलर सिस्टीम भेटलेली, तर आपलं काउन्सिलरकडे जाऊन आपण आपलं मन मोकळं करू शकतो आणि या दुविधा अवस्थेमधून आपण बाहेर येऊ शकतो. म्हणून सहन करणे एक लिमिट आहे आणि ते लिमिट आपण क्रॉस करायच्या अगोदर हे ओझं वारंवार वारंवार उतरवण्याची आपल्याला सवय लावून घेतली पाहिजे. आणि जसजसं आपण हे ओझं योग्य व्यक्तीकडे, योग्य ठिकाणी आणि योग्य भावनेने जेव्हा उतरवतो तेव्हा आपलं बरंच काही डोक्यातलं हलकं होऊन जातं. आणि हीच आपल्यासाठी सहनशीलतेची व्याख्या जी आहे. आचार्यांसाठी 100% सहनशीलता, आपल्यासाठी ओझं उतरवणे म्हणजे निदान 10 पायऱ्या तरी चढलोय आपण सहनशीलतेच्या. असं हळूहळू आपण सहनशील बनत जाऊ आणि जेव्हा सहनशील अशी क्षमता वाढत जाते आणि जेव्हा ओझं उतरवलं नाही तर फार मोठा डेंजर आणि धोकादायक प्रसंग जीवनामध्ये घडू शकतं. तर ओझं जर वेळेवर उतरवलं नाही तर काय होतं, ते ओझं इतकं जड होतं, इतकं जड होतं की 1 वर्ष, 2 वर्ष, 15 वर्ष, 20-20 वर्षापर्यंत जर ते ओझं जमवून ठेवलं डोक्यामध्ये तर एक दिवस ते ओझं इतकं जड होतं की ते ओझं कुठे फेकू आणि कुणाच्या डोक्यावर कधी फेकू असं होतं. तर हे ओझं फेकायच्या अगोदर योग्य वेळेवर, योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीकडे जर उतरवलं तर आपण फार सुरक्षितरित्या आपली भक्तिलतेला जतन करू शकतो. तर हे ओझं फेकणे म्हणजे काय की आपण इतरांना दोषारोपण करणे, इतरांची निंदा करणे, दुसऱ्यांना दोष देणे, अशा भावनेमुळे अपराध घडतात आणि अपराध घडल्यामुळे काय होतं एक दिवस की आपण भक्ती मार्गातून सुद्धा निघून जाऊ शकतो. हे फार मोठं धोकादायक जीवन होऊ शकतं. तर आपण इतरांची निंदा, इतरांचे दोषारोपण कधी करतो, अनेक अनेक वर्षापर्यंत हे ओझं साठवून ठेवतो, आणि त्यानंतर मग अपराध झाल्यामुळे आपल्याला फार मोठा भक्ती मार्गामध्ये धोका निर्माण होतो. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांचं मी एक प्रवचन ऐकत होतो, महाराजांची संडे फिस लेक्चर होतं, खूप जुनं लेक्चर आहे ते. महाराज गोपाल चापल आणि श्रीवास ठाकूर यांचा जो प्रसंग आहे त्याचं वर्णन करून सांगत होते. महाराज सांगत होते की मी जेव्हा हिमालयात होतो, महाराज सांगतात की त्या ठिकाणी बर्फाची अतिशय मोठमोठे डोंगर होते आणि दिसताना अतिशय सुंदर ते डोंगर दिसायचे, आणि ह्या डोंगरांना पाहिल्यावर असं वाटायचं यांच्याकडे पाहतच राहावं असं वाटायचं, अतिशय आकर्षक डोंगर होते. परंतु जसजसं सूर्यप्रकाश यायचा तिकडे, तर त्या उष्णतेमुळे ते बर्फ वितळायचा आणि काही काळामध्ये ते डोंगर पूर्णपणे ध्वस्त होऊन जायचे, जसं त्याचं जणू त्यांचं अस्तित्व दिसेनासं व्हायचं त्या बर्फामध्ये. तर महाराज म्हणतात की भविष्यामध्ये आपली अशी परिस्थिती नको व्हायला की बर्फाच्या डोंगराप्रमाणे पूर्ण जीवन ध्वस्त होऊन जाईल. त्यामुळे वारंवार आपल्या डोक्यावरचं ओझं हलकं करून घेण्याची सवय लावून घेतली पाहिजे, ही आपल्यासाठी सहनशीलता आहे. दुसरी गोष्ट, महाभारतामध्ये फार सुंदर उदाहरण येतात. महाभारतामध्ये धृतराष्ट्र आणि गांधारी यांचं उदाहरण येतं. जेव्हा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भीमाने धृतराष्ट्र पुत्रांना 100 कौरवांना ठार मारलं आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर धृतराष्ट्राच्या मनामध्ये कित्येक दिवसापासून प्रतिशोध घेण्याची भावना होती. कित्येक दिवस त्यांनी मनामध्ये चिंतन केलं होतं की या भीमाने माझ्या पुत्रांना मारलेलं आहे. आणि धृतराष्ट्राने काय केलं की कुणाजवळही आपलं मन हलकं केलं नाही, कित्येक दिवस प्रतिशोधाची भावना जतन करून ठेवली. आणि जेव्हा हे भगवान श्रीकृष्णांनी पाहिलं की हा धृतराष्ट्र आहे, हा पांडवांच्या राजमहालामध्ये राहतोय, त्यांच्याच सहवासामध्ये राहतोय, जर याची जी क्रोधाग्नी आहे जर योग्य ठिकाणी लावली नाही, याची जर शमवली नाही, तर काहीतरी हा भयंकर मोठं कृत्य करू शकतो. भले तो आंधळा आहे पण शक्तीने तेवढा संपन्न आहे. म्हणून धृतराष्ट्र राजा तिथं असताना भगवान श्रीकृष्णाने एक युक्ती केली, भीमाच्या शरीराचा आकाराचा एक मोठा लोखंडाचा पुतळा निर्माण केला आणि धृतराष्ट्रच्या पुढे सरकवला आणि भीमाला सांगितलं की भीम आवाज दे. मग भीम आवाज देतो, काका मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. तेव्हा धृतराष्ट्र पाहतात की भीम आता मला भेटायला आलेला आहे. तेव्हा धृतराष्ट्र हा डोळ्याने अंध होताच, परंतु त्याच्या प्रतिशोध घेण्याच्या भावनेने इतका क्रोधित झाला होता, तर त्याला समजलं नाही की माझ्यासमोर भीम आहे की भीमाच्या शरीराच्या आकाराचा लोखंडाचा पुतळा आहे. त्याने इतक्या क्रोधामध्ये त्या पुतळ्याला आलिंगन दिलं तर तो पुतळा पूर्ण तुकडे तुकडे झाले त्या पुतळ्याचे. तर हा जो दुसरा प्रसंग आहे गांधारी, गांधारी मातेने पाहिलं की माझ्या संपूर्ण कुळाचा नाश झालेला आहे, आज इतके दुःखी आणि खिन्न अवस्थेमध्ये ती राजमहालामध्ये राहत होती. तेव्हा गांधारीने विचार केला की श्रीकृष्ण द्वारकेमध्ये राहतो पण सारखा 2 महिने 4 महिने इथं हस्तिनापूरमध्ये येतो आणि आम्ही या पांडवांना राज्याच्या बाहेर आकलून दिलेलं आहे. जवळजवळ हे नैराश्याला प्राप्त झालेली यांच्या जीवनामध्ये आशा संपत आली होती, तरी सुद्धा या श्रीकृष्णांनी त्या पांडवांना प्रोत्साहन दिलं, त्यांना जागृत केलं आणि युद्ध करण्यासाठी प्रेरित केलं. आणि माझ्या कुळाचा विनाश करणारा एकमेव कारणीभूत व्यक्ती म्हणजे श्रीकृष्ण आहे असं गांधारीने मनात कित्येक वर्षांपासून धरून ठेवलं होतं. आणि जेव्हा गांधारीने श्रीकृष्णांसमोर आली तेव्हा श्रीकृष्णांना शाप दिला, म्हणाले की भविष्यामध्ये देखील तुमच्या यदुकुळाचा अशाच प्रकारचा विनाश होईल. तर ही भगवंतांची इच्छा होती, भगवंतांना कोणी शाप देऊ शकत नाही. तर या दोन पात्रांमधून शिकण्यासारखी गोष्ट ही आहे की कित्येक दिवस यांनी आपल्या भावना जपून ठेवल्या आणि उद्रेकित होऊन यांनी व्यक्त केल्या. म्हणून भावना व्यक्त करणे हे सर्वात सुरक्षित मार्ग आहे, बेधडकपणे भावना व्यक्त करणे हे फार धोकादायक आणि भावना दाबून ठेवणे हे सुद्धा डेंजर आहे. तर या दोन्ही परिस्थितीमध्ये भावना ही पाहिजे की आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडे आपलं डोक्यावरचं ओझं जर उतरवत राहिलो तर भविष्यामध्ये जो मोठा धोका येणार आहे हा टळू शकतो, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, जेव्हा आपण एखाद्या भक्तांकडे भेटतो, काउन्सिलरला भेटतो, किंवा आपल्या मनामध्ये ज्या अपेक्षा असतात त्या प्रकारचे आपण विचार करतो की मला या प्रकारचं मार्गदर्शन भेटावं, पण तसं नाही आहे. आपण जेव्हा डिप्रेशनमध्ये जातो तेव्हा आपली चेतना निश्चित 20% आलेली असते आणि जो भक्त चांगल्या साधना करतो, भक्ती करतो, त्याची चेतना ही खूप उच्च असते. तेव्हा तो जे सांगतो असं आपण समजलं पाहिजे की भगवंत या भक्ताच्या मुखातून बोलतात. म्हणून रुपगोस्वामी नेहमी उपदेशामृत मध्ये सांगतात ना की ददाती प्रति गुह्यंती गुह्यम आख्याती पृच्छती भुक्ते भोजयते चैव षडविधी प्रीती लक्षणम. प्रेमाचे लक्षण हे आहे की आपल्या मनातलं गुह्य गोष्टी सांगितल्या पाहिजे, त्यांच्या गुह्य गोष्टी आपण ऐकून घेतल्या पाहिजे. हे मैत्रीचे संबंध भक्तांमध्ये पाहिजे. तर जेव्हा भक्त आपल्याला मार्गदर्शन करतात तेव्हा आपण दुसरी गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की सोडून देण्याची भावना, म्हणजे त्या प्रसंगाप्रती त्या मनामध्ये जो आपल्या दुःख भेटलेलं असतं त्या प्रतिशोध घेण्याची भावना सोडून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण. जेव्हा ह्या आसक्तीला आपण सोडत जाऊ तेव्हा आपण त्या प्रसंगातून बाहेर येत जाऊ. आणि पॉझिटिव्ह म्हणजे आपण भगवंताच्या सेवेमध्ये ज्या आपल्याला अधिक सेवा आवडतात, ज्या गोष्टी आपल्याला अधिक आवडतात त्या गोष्टींमध्ये आपण अधिक मन लावलं पाहिजे. आणि अशा प्रसंगामध्ये हळूहळू आपण विसरत जाऊ या प्रसंगांना या गोष्टींना, तसं आपलं मन हलकं होत जाईल आणि आपण आसक्तीतून मुक्त होत जाऊ आणि आपला भक्तीचा मार्ग सुरळीत होईल आणि भक्तीलता देखील सुरक्षित राहील. याचं उदाहरण आणखी एक महाभारतातच येतं. विदुरजी जेव्हा धृतराष्ट्राला मार्गदर्शन करायचे आणि वारंवार सांगायचे की तू पुत्रस्नेह सोडून दे, तू पांडवांवर जो अन्याय करतोय हा फार चुकीचा अन्याय आहे आणि याचा दुष्परिणाम म्हणून एक दिवस तुला फार मोठ्या दुःखाला सामोरे जावं लागेल, असं वारंवार विदुरजी त्यांना वेगवेगळ्या नीतीतून सांगायचे. पण धृतराष्ट्र हा पुत्रस्नेहामुळे अंध झाला होता, राज्याच्या लोभामुळे पण अंध झाला होता, त्याने कधीही विदुरजींचं ऐकलं नाही. आणि एक दिवस जेव्हा दुर्योधन विदुरजींचा अपमान करतात आणि अपमान केल्यामुळे विदुरजी ते पूर्ण राजवेश सर्व काही सोडून तीर्थाटन भ्रमण करण्यासाठी निघून जातात. आणि तीर्थाटन भ्रमण करत असताना त्या दरम्यान इकडे हस्तिनापूरमध्ये फार मोठं युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये धृतराष्ट्राचे 100 पुत्र मारले जातात. आणि मारल्यानंतर फार शोक आणि दुःखी अवस्थेमध्ये गांधारी आणि धृतराष्ट्र त्याच राजमहालामध्ये राहतात जे जो राजमहाल पांडवांचा असतो. आणि त्या ठिकाणी पांडवांचे दिलेल्या अन्न पाण्यावर ते जगत असतात. आणि त्यावेळेस विदुरजी पाहतात की अजूनही धृतराष्ट्र आणि गांधारी या महालामध्ये राहतात. तेव्हा धृतराष्ट्रला इतका कठोर उपदेश करतात, भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये वर्णन आहे, आपण सर्वांनी वाचलं असेल. विदुरजी म्हणतात की अरे धृतराष्ट्र, तू म्हातारा झालेला आहेस, तुला खोकताना तुझ्या तोंडातून कफ बाहेर पडतो आणि तू या भीमाने दिलेल्या अन्न पाण्यावर जगतोय, किती दिवस तू राहणार या आसक्तीमध्ये? कधी अजून तू बाहेर घराच्या बाहेर निघाला नाही, तू अजूनही आसक्ती सोडलेली नाही. तर या प्रकारे त्यांना कठोर शब्दामध्ये बोलून रात्रीच्या रात्री ते दोघेही गांधारी आणि धृतराष्ट्र तो राजमहाल सोडून वनामध्ये निघून जातात. जेव्हा धृतराष्ट्र त्या राज्याच्या बाहेर निघतात तेव्हा ते स्वतःचा अनुभव सांगतात की जसं वृक्ष फुलं सोडून देतं, नदी पण पाणी सोडून देते, तसं मी जर लवकरात लवकर हे सोडलं असतं तर मला इतका त्रास झाला नसता. म्हणून ते विचार करतात की ज्याप्रमाणे कुत्र्याला साखळीने बांधलेलं असतं आणि तो नेहमी गुदमरल्यासारखं वाटतं त्याला, परंतु आत्ता मी या राज्यातून मुक्त झालेलो आहे विदुरजींच्या कृपेने, आत्ता मला मोकळा श्वास घ्यायला वेळ भेटलेला आहे, इतकं बरं वाटत होतं त्यांना, इतकं हलकं वाटत होतं. का? कारण त्यांनी निरर्थक आसक्ती जपून ठेवली होती, ती आसक्ती सोडल्यानंतर त्यांना खूप हलकं वाटलं आणि आनंदाने भगवत स्मरण करून त्यांनी या जगाचा निरोप घेतला. तर हे पहिलं उदाहरण सोडून देण्याचं. दुसरं, जेव्हा परीक्षित महाराजांना शृंगीने शाप दिला, शाप दिल्यानंतर जन्मेजयला समजलं, म्हणजे परीक्षित महाराजांचा पुत्र, जेव्हा त्यांना समजलं की माझ्या पित्याला शृंगीने शाप दिलेला आहे आणि तक्षक नावाचा सर्प येऊन येऊन दंश करणार आहे, तर त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी जन्मेजयाने सर्पयज्ञाचं आयोजन केलं. संपूर्ण जगामध्ये जेवढे काही सर्प आहेत या सर्पांची ब्राह्मणांच्या द्वारे आहुती दिली आणि सर्व सर्प त्या यज्ञाग्नीमध्ये जाऊन पडत होते. आणि त्यावेळेस तक्षकाने इंद्राच्या आसनाचा आश्रय घेतलेला असतो आणि त्यावेळेस तक्षकाच्या नावाने देखील आहुती दिली, तेव्हा इंद्रासन हलायला लागतं आणि तेव्हा सर्व ऋषीमुनी घाबरतात, काहीतरी हे इंद्र चंद्र हे जे नियोजित केलेले देवता आहेत हे सर्व भगवंतांच्या इच्छेने झालेले आहेत, जर आपण अशा प्रकारचं कृत्य करत असू तर हे सर्व भगवंतांच्या इच्छेच्या विरुद्ध होणार आहे. तेव्हा सर्व ऋषीमुनी जन्मेजयला सांगतात की हे प्रभू आता सोडून द्या ही आसक्ती, बस करा, आता जे झालं ते भगवंतांच्या इच्छेने झालं. तेव्हा जन्मेजय त्या सर्व ऋषी मुनींच्या आज्ञेला मान्यता देतात आणि सर्व त्यांच्या प्रतिशोधाची जी आसक्ती असते ती सोडून देतात आणि मग त्यांना देखील मनशांती प्राप्त होत असते. वेळ झालेला आहे, तर या सर्व प्रसंगामधून आपल्याला शिकायला हे भेटतं, मला अमरीश महाराजांचे चिंतन करून या कथेमधून चिंतन करून मला हे समजलं की अमरीश महाराजांची जी सहनशीलता आहे ही अतिशय टॉपमोस्ट सहनशीलता आहे आणि ही आपल्यासाठी निश्चित आदर्श आहे. आपण जसजसं भक्तीमध्ये प्रगती करत जाऊ तसतसं आपल्यामध्ये सहनशीलता, विनम्रता या सर्व गुणांचा विकास होईल. त्याचबरोबर आपण साधना करत असताना आपली भक्तिलता सुरक्षित कशी राहील याचं आपण नेहमी चिंतन, मनन आणि स्मरण ठेवलं पाहिजे. आणि भक्तिलता सुरक्षित राहण्यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टींचं निश्चित आपण प्रयोग केला पाहिजे, आणि या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप मोठमोठं सहाय्य करू शकतात. जसं वैष्णवांच्याकडे जाऊन आपलं मन हलकं करणे, म्हणजे आपल्या डोक्यावरचं ओझं उतरवणे, वेळेवर योग्य व्यक्तीकडे योग्य परिस्थितीमध्ये योग्य शब्दांमध्ये जर हे केलं तर जे ओझं फेकण्याची वेळ येणार होती ती वाचते आणि वैष्णव अपराध होत नाही, आपली भक्ती सुरक्षित राहते आणि भविष्यामध्ये आपण चांगल्या रीतीने भक्ती करू शकतो. दुसरी गोष्ट, आपण आसक्ती सोडून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपण आसक्ती सोडली तर आपला मार्ग लवकरात लवकर मोकळा होतो आणि आपण भक्तीमध्ये जी अनेक अनेक जन्मानंतर प्रगती करणार आहेत ती काही जन्मामध्ये प्रगती करून आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण, खूप खूप धन्यवाद. जय श्री प्रभुपाद की. यस, एक प्रश्न आहे, मी प्रयत्न करेल उत्तर देण्याचा. ठिकाणी वरिष्ठ भक्त पण आहेत. यस, ओके, चांगला प्रश्न आहे. आपलं जे गौडीय वैष्णव परंपरा आहे हे सूर्य सिद्धांतावर आधारित आहे आणि एकादशीची जी तिथी आहे तिथी संपल्यानंतर ती तिथी तो उपासाला त्या व्रताला थांबवणे समाप्त करण्यासाठी एक पारणावेळ दिलेला असतो. त्या पारणावेळेचं आपण पालन करतो आणि आपण उपवास सोडत असतो. परंतु जे काही भक्त आहेत महाराष्ट्रामध्ये जे एकादशी व्रत करतात परंतु त्यांच्या वेळेनुसार ते पारणा करत असतात, कधी दुपारी जेवतात वगैरे, तर त्यांना वाटतं की आता एकादशी सोडलेली. पण एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की आपण जेव्हा भक्ती करत असताना आपण जे काही नियमांचं पालन करतो, व्रतांचं पालन करतो, एक आहे आपण जाणून बुजून नियमांचं उल्लंघन करणे हा अपराध असू शकतो. परंतु न जाणता आपल्याला काही माहिती नाही पण आपण शुद्ध भावनेने भगवंतांची आराधना करतो, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी व्रत करतो, तर भगवंत भावग्राही जनार्दन आहेत. भगवंत भावग्राही जनार्दन असल्यामुळे त्यांचं देखील व्रताचं स्वीकार करतात. कारण भक्तीची कुठलीही क्रिया फेल जात नाही. भक्तीमध्ये भगवंतांच्या प्रती थोडी जरी प्रगती, निदान इच्छा जरी केली की मी आता नामजप करेल, तिथून त्याची भक्ती सुरू होते. म्हणून त्याच्या व्रतामध्ये काहीही नुकसान नाही, ते देखील भगवंत स्वीकारतात. थँक्यू. हरे कृष्ण. निश्चित, हे तर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहेत. हरिनामाचा आश्रय घेणे, सॉरी, प्रश्न असा आहे की सहनशीलता वाढवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा आपण अवलंब केला पाहिजे? नामजप आणि काय, नियमांचं पालन आणि नामजप हे सहनशील बनवतात का? निश्चित, हे आपल्या गुरूंनी दिलेले जे नियम आहेत हे पालन करून आपल्या चौकटीमध्ये जीवन जगणे, त्याचबरोबर नामजपाने सर्वात फरक आपल्याला जाणून येईल की तृणादपी सुनीचेन तरोरपी सहिष्णा. भले आपल्यामध्ये विनम्रता नाही परंतु त्या भावनेत जाऊन आपण जर नामाचा आश्रय घेतला तर नाम आपल्याला सहनशील बनवेल, नाम आपल्याला नम्र बनवेल. कारण नाम हे नामाला, नाम हे स्वयंसिद्ध आहे. नामाला कोणत्याही गोष्टीची आधाराची आवश्यकता नाही. नाम हे सर्व काही देऊ शकतं, तुम्हाला शुद्ध भक्त बनवू शकतं, तुम्हाला नम्रता देईल, तुम्हाला सहनशीलता देईल, तुम्हाला कृष्णप्रेम देऊ शकतं. नाम नाम हे भौतिक संपदा सुद्धा देऊ शकतं. नाम आणि नामीमध्ये भिन्नता नाही, एकच आहेत भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचं नाम. नाम निश्चित आपल्याला सहनशीलता देऊ शकतं, इवन सहनशीलताच नाही पण कृष्णप्रेम सुद्धा देऊ शकतं एका जन्मामध्ये. नामाची शक्तीची कोणीही गणना करू शकत नाही. पण त्याचबरोबर नाम घेणारा व्यक्ती गुणांमध्ये असल्यामुळे त्या नामाचा चांगल्या प्रकारे आश्रय घेऊ शकत नाही. कारण आपण भौतिक जगामध्ये राहतो, कधी रजोगुणामध्ये, कधी तमोगुणामध्ये, कधी सत्वगुणामध्ये. जेव्हा सत्वगुणामध्ये असतो तेव्हा शत्रू देखील मित्र वाटायला लागतो, जेव्हा रजोगुणामध्ये असतो तेव्हा प्रतिशोध घेण्याची भावना येते, आणि तमोगुणामध्ये असतो तेव्हा आपलं डोकंच चालत नाही काय करायचं. त्यामुळे या गुणांच्या मध्ये असल्यामुळे आपण नेहमी वैष्णवांचा आश्रय घेतला पाहिजे. कारण वैष्णव आपल्याला चांगल्या प्रकारे जाणतात की आपली प्रगती काय आहे, तू काय करतो, तुझ्या सवयी काय आहेत, तुला कसं मार्गदर्शन केलं पाहिजे, हे वैष्णवाला सगळं माहिती असतं. म्हणून वैष्णवाचा जितका आपण आश्रय घेऊ तितका आपण उद्वेगित परिस्थितीतून हळूहळू हळूहळू स्वतःला सांभाळत स्वतःची भक्तीलता सुरक्षित ठेवून आपण पुढे मार्गक्रमण करू शकतो आणि अशा याद्वारे आपली आध्यात्मिक प्रगती होत असते. धन्यवाद. हरे कृष्ण. जय शिल प्रभुपाद की. जय ग्रंथराज श्रीमद भागवतम की. जय. मला आशीर्वाद द्या, मी अजिबात पालन करत नाही. मी फार पालन करतो, कधी पडतो अशी माझी अवस्था आहे. पण बोलतो फार मोठमोठं, मला माफ करा काही जास्त बोललो असेल तर. जय शिल प्रभुपाद की. जय हरे कृष्ण.